आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दावोस इथं जागतिक आर्थिक मंचाच्या गुंतवणूक परिषदेत आतापर्यंत राज्यामध्ये 15,70,000 कोटी रुपये गुंतवणुकीचे 54 सामंजस्य करार. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या दशकपूर्तीनिमित्त राज्यात विशेष मोहिमेला सुरुवात. राज्यात आजपासून वर्षभर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर एसटी बस स्थानक अभियान. जळगाव रेल्वे अपघातात 12 जण ठार झाल्याची पुष्टी. आणि 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा इंग्लंडवर 7 गडी राखून विजय. आता सविस्तर बातम्या. दावोसमधील विश्व आर्थिक मंचाच्या परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रानं काल दुसऱ्या दिवशीपर्यंत 15,70,000 कोटी रुपये गुंतवणुकीच्या 54 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे. यातून अंदाजे 16 लाख रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सर्वात मोठ्या गुंतवणुकीचा करार रिलायन्स समूहाचा असून पेट्रो रसायनं पॉलिएस्टर नवीकरणीय ऊर्जा जैव ऊर्जा हरित हायड्रोजन हरित रसायन औद्योगिक क्षेत्र विकास किरकोळ विक्री डाटा केंद्र दूरसंचार आदरातिथ्य आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रात हा समूह 3,05,000 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. या एका करारातून 3 लाख रोजगार निर्मितीचा अंदाज आहे. रिलायन्स समूहासोबत 3,05,000 कोटींचा सामंजस्य करार झाला असून यातील बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा क्षेत्रात होणार असल्यानं सुमारे 3 लाख रोजगार निर्मिती होईल असं फडणवीस यांनी सांगितलं. त्यांनी ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची भेट घेतली आणि ऊर्जा तसंच सार्वजनिक वाहतूक क्षेत्रासंदर्भात चर्चा केली. मुलींची सुरक्षितता शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी केंद्र पुरस्कृत बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेला काल 10 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त येत्या महिला दिनापर्यंत म्हणजे 8 मार्चपर्यंत दशकपूर्ती अभियान राबवण्यात येणार आहे. राज्यात काल ठिकठिकाणी या अभियानाचा प्रारंभ करणारे कार्यक्रम झाले. नाशिक महानगरपालिकेत आयोजित कार्यक्रमात महापालिका आयुक्त मनीषा खत्री आणि जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी सर्व कर्मचाऱ्यांना शपथ दिली. अभियानात मुलींचं संरक्षण शिक्षणाला प्रोत्साहन लिंगभेद निर्मूलन यासाठी जनजागृतीपर उपाय करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी दिली. धुळ्यात जनजागृती फेरी आणि स्वाक्षरी मोहिमेनं अभियानाला सुरुवात झाली. परभणी गडचिरोली इथंही असेच कार्यक्रम झाले. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुढील वर्षभर एसटीच्या राज्यभरातील सर्व बसस्थानकांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते कुर्ला नेहरुनगर बसस्थानकावर होणार आहे. या अभियानाच्या अंतर्गत 3 कोटी रुपयांची बक्षिसं वाटण्यात येणार असून राज्यात अ वर्गात प्रथम येणाऱ्या बसस्थानकाला 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात येईल अशी घोषणा सरनाईक यांनी केली. यानिमित्तानं सर्व राज्यभर प्रत्येक बसस्थानकावर शालेय विद्यार्थी सामाजिक संस्था आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. रुग्णसेवेचं अखंड व्रत घेतलेलं केईएम रुग्णालय हे मुंबईकरांचं खऱ्या अर्थानं आधारबळ आहे. विश्वासानं रुग्ण इथं येतात त्यांना जागा कमी पडू नये यासाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी मनोरा उभारावा असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालयाच्या शताब्दी सोहळ्यात ते काल बोलत होते. केईएम हे देशातील सर्वोत्तम रुग्णालयापैकी एक आहे. हे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी देवदूतासारखं आहे. इथल्या डॉक्टरांचे नर्सेसचे कर्मचाऱ्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. लाखो रुग्णांना जीवनदान देणाऱ्या केईएम रुग्णालयाच्या चरणी नतमस्तक झाल्याची भावना शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पालघर जिल्ह्यामध्ये चांगलीच थंडी पडू लागली असून पाणथळ भागांमध्ये देशी विदेशी पक्ष्यांचे थवे दिसून येत आहेत. याविषयी आमच्या प्रतिनिधीचा हा वृत्तांत.
पालघर जिल्ह्यातल्या खाडी भागांमध्ये सध्या स्थानिक स्थलांतरित पक्षी स्पॉट बेल डक म्हणजेच हळदी कुंकू बदकाचे थवे दिसून येत आहेत. या बदकांच्या पंखाच्या बाजूने पांढऱ्या तपकिरी आणि हिरव्या रंगाचे पट्टे असतात. तसंच त्यांचे पाय हे नारंगी तांबड्या रंगाचे असतात. त्यांच्या या चोचेवर लाल आणि पिवळे रंग दिसत असल्याने या बदकांना स्थानिक भाषेमध्ये हळदी कुंकू बदक असंही म्हणतात. इतर बदकांच्या आकारापेक्षा ही बदक मोठ्या आकाराची असतात. जुलै ते सप्टेंबर हा या पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो. नदी सरोवर तलाव खारफुटीची ठिकाणं यासारख्या पाणथळ भागांमध्ये सध्या या बदकांचे थवे दिसून येत असल्याने पक्षी मित्रांना पक्षी निरीक्षणाची चांगलीच पर्वणी लाभली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नीता चौरे.
23 जानेवारी हा जागतिक हस्ताक्षर दिन म्हणून साजरा केला जातो. डिजिटल युगात हाताने लिखाण करण्याची सवय कालबाह्य होऊ लागली आहे. मात्र सुवाच्य हस्ताक्षराचा आग्रह धरत पुण्यासह विविध जिल्ह्यांमध्ये शिबीर मार्गदर्शनपर वर्ग घेत हस्ताक्षर तज्ज्ञ किशोर कुलकर्णी 25 वर्षांहून अधिक काळ झटत आहेत. भृगुपत्रांपासून ते कागदावरील लिखाणापर्यंत हस्ताक्षरातील स्थित्यंत्र दर्शवणारी प्रदर्शनही ते राज्यभरात भरवत असतात. आजच्या जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त आकाशवाणीशी संवाद साधताना किशोर कुलकर्णी म्हणाले,
डिजिटल संगणक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधुनिक युगातही हस्ताक्षराचं अबाधित महत्व आहे. हस्ताक्षरामुळे संस्कार आणि व्यक्तिमत्वाची ओळख होत असते. नव्या पिढीतील प्रतिनिधींनी रोज पानभर तरी लिहावं असा हस्ताक्षर मार्गदर्शक म्हणून मी सतत आग्रही असतो. लेखन क्रियेमुळे 3 H हँड हार्ट आणि हेड जोडले जातात. मनाची एकाग्रता हातानं लिहून साधता येऊ शकते. हस्ताक्षराला प्रोत्साहन देण्यासाठी 23 जानेवारी हा जागतिक हस्ताक्षर दिवस मोठ्या उत्साहाने साजरा होतो. चला आजच्या आधुनिक युगातही जागतिक हस्ताक्षर दिनाच्या निमित्ताने लिहिते होऊया.
भारतीय टपाल विभागानं आपल्या 150 वर्षांहून अधिक काळाच्या वाटचालीमध्ये मानवी संवेदनेसह सेवा देऊन लोकांसोबत भावनिक नाता जोपासला आहे. आगामी काळात डाक विभाग विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यात महत्वपूर्ण योगदान देईल असा विश्वास राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केला. भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र परिमंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय डाक तिकीट प्रदर्शनाचं उद्घाटन काल राज्यपालांच्या हस्ते मुंबईतल्या जागतिक व्यापार केंद्रात झालं त्यावेळी ते बोलत होते. विद्यार्थी आणि युवकांना पत्रलेखन तिकीट संकलन आदी विषयांची गोडी लावण्याचा डाक विभागाचा उपक्रम स्तुत्य असल्याचं ते म्हणाले. वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपविभागात गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आणि अमरावती अकोला बुलढाणा जिल्ह्यात जुलै ते ऑगस्ट या कालावधीत ढगाळ वातावरण तसंच सततच्या पावसामुळे संत्रा गळतीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं त्यासाठी विशेष बाब म्हणून 165 कोटी रुपयांहून अधिक मदत देणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. लोकसभा निवडणुकीत उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कारासाठी अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची निवड झाली आहे. लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय मतदार दिनी 25 तारखेला पुण्यात राज्यस्तरीय कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पौषवारी आजपासून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथं त्यांच्या समाधीस्थळी सुरू होत असून त्यासाठी नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातून वारकऱ्यांच्या शेकडो दिंड्या दाखल होत आहेत. जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक परधाडे स्थानकाजवळ काल संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातातील मृत 12 प्रवाशांमध्ये 8 पुरुष 10 वर्षांचा एक बालक आणि 3 महिलांचा समावेश आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील 0257-22-17-193 0257-22-17-193 या क्रमांकावर हेल्पलाईन सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. मदत कार्य रात्री उशिरापर्यंत सुरु होतं. अपघातामुळे मुंबईकडून येणाऱ्या जाणाऱ्या सुमारे 8 गाड्या 1.5 ते 2 तास खोळंबल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य जाहीर केलं. राष्ट्रपती पंतप्रधान गृहमंत्र्यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. चंदीगडच्या पंजाब विद्यापीठात आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला नेमबाजी स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या मयुरी पवारनं 10 मीटर एअर रायफल महिला गटात सुवर्णपदक मिळवलं. मुंबई विद्यापीठाकडून विविध गटांमध्ये 19 खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला. 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत भारतानं काल कोलकाता इथं झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या सर्वबाद 132 धावा झाल्या. भारतानं हे लक्ष 13व्या षटकातच 3 गडी गमावून पूर्ण केलं. अभिषेक वर्मानं 34 चेंडूत 79 धावा करत सर्वाधिक वाटा उचलला. त्यानं केवळ 20 चेंडूत 50 धावा ठोकल्या. दुसरा सामना चेन्नई इथं शनिवारी होणार आहे. हवामान. कोकण वगळता राज्यात सर्वत्र किमान तापमान 15 अंशांच्या खाली आहे. आज सर्वत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दावोस इथं जागतिक आर्थिक मंचाच्या गुंतवणूक परिषदेत आतापर्यंत राज्यामध्ये 15,70,000 कोटी रुपये गुंतवणुकीचे 54 सामंजस्य करार. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या दशकपूर्तीनिमित्त राज्यात विशेष मोहिमेला सुरुवात. राज्यात आजपासून वर्षभर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर एसटी बस स्थानक अभियान. जळगाव रेल्वे अपघातात 12 जण ठार झाल्याची पुष्टी. आणि 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत पहिल्या सामन्यात भारताचा इंग्लंडवर 7 गडी राखून विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.